कॅमेरा ऍक्शन.
हाय, मी अदिती सारंगधर. तुम्ही ऐकताय लाईट्स कॅमेरा ऍक्शन माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत.
कुठल्या गोष्टीसाठी तू तुझ्या आईवडिलांना एम्बॅरेस केलं होतंस का? कारण यू आर अ व्हेरी हट्टी किड.
हो, आईला करायचं यार. चौथीत असताना मला एक हिल्स, गोल्डन कलरचे हिल्स आवडले होते. 400 रुपयाला होते ते पण. तर मी रस्त्यात मांडी घालून जर ओरडत बसले की मला त्या हिल्स, आईने लाजे खातर ते हिल्स घेतले. बरं, दुसऱ्या दिवशी आम्हाला पिकनिकला जायचं होतं शाळेच्या. पिकनिकला ते हिल्स घालून जायची काय गरज आहे? त्याच्यावर लंगडी खेळायची काय? तिकडे तुटले ते. म्हटलं अरे, इज्जतचा फालुदा झालेला आहे आपल्या, आता गपचूप बसावं मिळेल ते चप्पल घालावे. सो एम्बॅरेस तर त्यांना तेव्हा केलेलं आहे आणि मी मला वाटतं पास होऊन त्यांना एम्बॅरेस केलं असेल.
सो आदिती, तू म्हणालीस की तसं तू 10वी पास झाली खरी, पण मग पुढे तू कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घेतलंस?
आईचं म्हणणं होतं की लोकल कुठल्या तरी कॉलेजमध्ये, बिर्ला वगैरे मध्ये घे ऍडमिशन, एवढा प्रवास कुठे करायचा. म्हटलं नाही, मला रुईयाला जायचं. ऍडमिशन मिळाली 8 ला. त्या प्रवासामध्ये मला खूप शिकवलं. कल्याण टू माटुंग्याचा जो प्रवास असा, सकाळी 6 वाजताची ट्रेन पकडायची. सो त्या ट्रेनमध्ये खूप मित्रमैत्रिणी झाले. त्या ट्रेननी मला स्ट्रीट स्मार्ट बनवलं. त्या ट्रेननी भांडणं, वादावादी, कॉन्फिडन्स माझ्या आयुष्यात आला. कारण ये मेरी सीट है, ये मेरी सीट है, मग आपली सीट मिळवण्यासाठीचा झगडा, आपल्या स्वतःला प्रूव्ह करायचा झगडा, तिथून सुरुवात झाली. आणि त्याचं महत्त्व तेव्हा कळलं की बाबा, आपण जर कुठेतरी स्टँड व्हायला पाहिजे असेल तर आपणच आपल्यासाठी झगडलं पाहिजे. ते चौथ्या सीटनी मला शिकवलं. त्यानंतर ट्रेनमध्ये फ्रूट्स आणि भाज्या यायचं ना, बार्गेन करून करून भाज्या घ्यायला लागले. मग माझा मलाच आनंद व्हायचा की पॉकेट मनी आपल्याला मिळालेलं असतं, त्याच्यानं आपण आपल्या घरी भाजी पण नेतो, आपण फळं पण नेतो. ते भाजी घेऊन गेली तर मग पैसे सेव्ह करायचे, म्हणून मग छत्री उघडून चालत घरी जायचे, नाहीतर टांग्याने घरी जायचे. मग तिकडे सॉफ्टी मिळायची रुईयाच्या इथे, तर ती सॉफ्टी पहिल्यांदा खाल्ली मी कॉलेजमध्ये असताना.
कॉलेजमध्ये ॲक्च्युली ना एक एक्साइटमेंट असते, कारण की आपल्याला युनिफॉर्म नसतो आणि मग तिथे मग लव्ह लेटर्स, क्रश अशा सगळ्या गोष्टी सुरू होतात.
ॲक्च्युली ना कॉलेजमध्ये असताना अजित आगरकर जस्ट खेळायला आला होता. मला तो एवढा आवडायचा माहिती आहे, तेव्हा आवडायचा. हां तर ना मी कॉलेजमधली लेक्चर्स बंक करून ना ब्रेबन स्टेडियमला त्याची वाट बघत राहायचे. मग त्याची गाडी आली ना की असं बघायचं झालं. मी त्यासाठी फक्त 3 लेक्चर. मग एकदा ना हिम्मत करून असा फोटो बिटो त्याचा, त्याच्यावरती त्याची सही बिही घेतली होती. आणि मग ना मी आईला सांगितलं, मला तो जाम आवडतो, मी त्याला लव्ह लेटर लिहू. आई म्हणाली होली असं म्हणून. तर मी जवळजवळ एक आठवडाभराला एक असं लव्ह लेटर लिहिलं त्याला. हां, आई म्हणाली मी पोस्ट करते. आणि अचानक एक दिवशी, खूप वर्षांनी वगैरे, मला आईच्या कपाटामध्ये एक अशी थप्पी मिळाली. काय म्हणून मग ती लिहिलेली सगळी लेटर तिने तिकडेच ठेवून दिली होती, काही पोस्ट बिस्ट होती गेली. आणि मी आपली सिन्सिअरली आय लव यू अजित आगरकर वगैरे अशी लेटर्स कॉलेजमध्ये बावटासारखी लिहित होते. शाळा संपली, 10वीला मी पहिलं नाटक पाहिलं, लेकुरे उदंड झाली, हे मी माहिलेलं पहिलं नाटक. रंगीला मी पहिल्यांदा थिएटरमध्ये जाऊन पाहिलं. त्याच्या आधी मी फिल्मच नव्हती पाहिली थिएटरमध्ये जाऊन. मग महाभारत पाहिजो आमच्याकडे, काय ना गल्लीत ना आमच्याकडे टीव्ही एकच होता, तो सगळीजण आमच्याकडे ते महाभारत आणि रामायण बघायला यायची. आणि मग शिफ्ट झाल्यानंतर झी वगैरे तेव्हा आलं होतं ना, तेव्हा आमच्या वरचे अण्णा राहायचे, त्यांनी केबल घेतलं होतं. शुक्रवारी 9:30 वाजले की बिल्डिंगमध्ये सगळी मुलं आणि थोडीशी मोठी माणसाची 20-21 जणं त्या अण्णांकडे झी हॉरर शो बघायला बसायचो. आणि त्यांना लावायचं नसलं तरी आम्ही जाऊन बसायचो, म्हणजे त्यांना लावावंच लागायचं. आणि चंद्रकांताचा पाठ आहे अजून, चंद्रकांता की कहानी ये माना है पुरानी, नौगढ़ विजयगढ़ की नौगढ़ कथा वो राजकुमार चंद्रकांता से करता प्यार.
फीलिंग वेरी नॉस्टैल्जिक सगळं आठवण आहे ना. 93.5
बजाते रहो.